असं म्हणतात प्रेमापेक्षा नातं महत्वाचं, कारण प्रेम एखाद्या वेळेस संपेल पण नातं ते कायमचं असतं. आयुष्यात काही माणसं आपल्याला अचानक भेटतात, सुरुवातीला अनोळखी असलेली हीच माणसं मग कायमची आपली होऊन जातात, आपल्या आयुष्यावर एक छाप सोडून जातात. सही सगळेच घेतात, पण ज्यांची सही आपण मागून घेतो ती सही नसून तो ऑटोग्राफ असतो जो आपण जपून ठेवणार असतो कायमचा.